नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वंदे मातरम हा एक मंत्र, एक ऊर्जा, एक स्वप्न आणि एक संकल्प, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात शैक्षणिक संस्थांसह ठिकठिकाणी वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन. दुष्काळी भागात मनरेगाचा 65% निधी पाणी पुरवठा योजनांसाठी, केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा. आणि भटक्या कुत्र्यांच्या नियमनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून अनेक मार्गदर्शक सूचना जारी. आता सविस्तर बातम्या. वंदे मातरम हा एक मंत्र, एक ऊर्जा, एक स्वप्न आणि एक संकल्प असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून देशभरात सुरू झालेल्या स्मरणोत्सवाचं उद्घाटन आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी उपस्थित होते. वंदे मातरम हे गीत म्हणजे भारतमातेची भक्ती आणि आराधना असून हे गीत आपल्याला इतिहासात परत घेऊन जातं, वर्तमानात आत्मविश्वास जागवतं आणि भविष्यासाठी नवीन धैर्य निर्माण करतं, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. या गीताचा भावार्थ विशद करताना पंतप्रधान म्हणाले,
वंदे मातरम का मूल भाव है भारत माँ भारती. भारत की शाश्वत संकल्पना, वो संकल्पना जिसने मानवता के प्रथम पहर से खुद को घड़ना शुरू कर दिया, जिसने युगों युगों को एक एक अध्याय के रूप में पढ़ा, शून्य से शिखर तक उनकी यात्रा और शिखर से पुनः शून्य में उनका विलय, भारत ने ये सब कुछ देखा है.
वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या गीताचं स्मरण केलं आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रतिभेतून साकारलेलं हे गीत भारतीयांना एका सूत्रात बांधून ठेवत आलं आहे आणि यापुढेही ठेवेल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशभरात ठिकठिकाणी वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर देशाला जोडणारी, एकसंध ठेवणारी भावना असल्याचं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
विकास भी और विरासत भी अशा प्रकारची जी भावना प्रधानमंत्री महोदयांनी मांडलेली आहे त्याच्याकडे वाटचाल करण्याकरता संकल्पबद्ध होण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. तो संकल्प म्हणजे वंदे मातरम आहे आणि म्हणून आपण सगळे या वंदे मातरमचा सन्मान करूया, बंकिमदांचा सन्मान करूया.
छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. यावेळी 2000 हून जास्त विद्यार्थ्यांनी या गायनात भाग घेतला. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भागवत कराड, मंत्री अतुल सावे आणि आमदार संजय केणेकर यावेळी उपस्थित होते. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथल्या स्वातंत्र्यसेनानी पुंडलिक हरी दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वंदे मातरम गीत गायन उत्साहात पार पडलं. बदनापूर इथल्या पात्रीकर कॅम्पसमध्ये झालेल्या वंदे मातरम गायन उपक्रमात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातही वंदे मातरम या गीताचं सामूहिक गायन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. परभणी शहरात प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात सामूहिक वंदे मातरम गीत गायन करण्यात आलं. यावेळी वंदे मातरम लघुनाटिकाही सादर करण्यात आली. हिंगोली इथल्या जिल्हा परिषद मैदानावरही या गीताचं गायन करण्यात आलं. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांच्यासह शालेय विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. नांदेड शहरात श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवनात हजारो विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वंदे मातरम गीत गायन करण्यात आलं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासह जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा, महाविद्यालयं, शासकीय कार्यालयं आणि सार्वजनिक स्थळी सकाळी 10 वाजता एकाच वेळी वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं. बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलात वंदे मातरम गीताचा सामूहिक गान कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अनेक नागरिक सहभागी झाले होते. दुष्काळी भागात मनरेगाचा 65% निधी पाणीपुरवठा योजनांसाठी खर्च केला जाईल अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. ते आज बीड जिल्ह्यात शिरसाळा इथं शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न एवढं वाढवायचं आहे की एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागू नये हे आपलं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
पाणी की कमी है वहां, अब 65% मनरेगा का पैसा केवल पानी पर खर्चा किया जाएगा. चेक डैम, स्टाफ डैम, बोरी बंधान साफ, नदी पुनर्जीवित करो, ऐसे कामों में हम मनरेगा का एक ही संकल्प मेरा कृषि मंत्री के नाते, किसानों की आमदनी ऐसी बढ़ जाए कि कभी किसी को आत्महत्या ना करना पड़े, अपने परिवार के साथ वो सुखी रहे.
ग्लोबल विकास ट्रस्टनं केलेलं काम पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनात खरोखरच आर्थिक क्रांती घडू शकते हा विश्वास वाटत असल्याचं कृषीमंत्री चौहान यांनी नमूद केलं. केंद्र सरकार ग्लोबल विकास ट्रस्ट सोबत मिळून काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारनं संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना धीर द्यावा अशी विनंती केंद्रीय कृषीमंत्र्यांना केली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
भटक्या कुत्र्यांच्या नियमनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या. न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन व्ही अंजारिया यांच्या पीठानं या मुद्द्याची स्वतःहून दखल घेत सार्वजनिक स्थळांमध्ये अशा कुत्र्यांचा प्रवेश होऊ नये यासाठी शैक्षणिक संस्था, रुग्णालयं, क्रीडांगणं, बस आणि रेल्वे स्थानकं यांना कुंपणं घालण्याचे निर्देश दिले. स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी अशा प्राण्यांचं लसीकरण आणि निर्बीजीकरण करून त्यांच्या ठरलेल्या आश्रयस्थानांमध्ये सोडणं सुनिश्चित करण्याचे निर्देश न्यायालयानं सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांना दिले असून ही कामं न झाल्यास त्याला हे अधिकारी जबाबदार राहतील असं बजावलं आहे. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी येत्या 20-28 तारखांदरम्यान गोव्यात पणजी इथं होणार आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा इथल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. परभणी जिल्ह्यात पिंगळी इथंही ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधल्याचं वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे. ते आज अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. गाडीचा अपघात घडवून आपल्याला जीवे मारण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असा दावाही जरांगे यांनी केला. दरम्यान जरांगे यांच्या या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. आज परळीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंडे यांनी आपली तसंच जरांगे यांची ब्रेन टेस्ट करावी अशीही मागणी केली आहे. ज्येष्ठ गायिका अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 71 वर्षांच्या होत्या. सुलक्षणा पंडित यांनी हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली. 70च्या दशकात उलझन, संकोच, हेराफेरी, अपनापन, खानदान, धरमकांटा अशा विविध हिंदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. ज्येष्ठ सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि पुण्याच्या आयुका संस्थेचे माजी संचालक नरेश दधीच यांचं काल चीनमध्ये बीजिंग इथं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. एका परिषदेसाठी बीजिंगला गेले असताना त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिक्स आणि राधा यादव यांचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत सत्कार करण्यात आला. या खेळाडूंना प्रत्येकी 2.25 कोटी रुपयांचा धनादेश, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वंदे मातरम हा एक मंत्र, एक ऊर्जा, एक स्वप्न आणि एक संकल्प, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात शैक्षणिक संस्थांसह ठिकठिकाणी वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन. दुष्काळी भागात मनरेगाचा 65% निधी पाणीपुरवठा योजनांसाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा. आणि भटक्या कुत्र्यांच्या नियमनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून अनेक मार्गदर्शक सूचना जारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 7:10 नमस्कार.